नमस्कार श्रोत्यांनो, या रेडिओ कार्यक्रमाद्वारे आम्ही तुमच्याशी बोलतो. तुम्ही आम्हाला पत्र पाठवता आणि आमच्याशी देखील बोलता. तुम्ही विचारलेली माहिती तुम्हाला आम्ही सांगतोच, त्यासोबतच खऱ्या देवाची ओळख करून देऊन आपला स्वर्गात जाण्याचा मार्ग सोपा देखील करतो. येशू ख्रिस्त हाच एकमेव आहे की जो मानव होऊन या धरतीवर आला आणि मानवाची पाप आपल्या डोक्यावर घेऊन त्याची पापापासून सुटका केली. त्याची केवढी मोठी शिकवणूक की पापाचा अव्यय करा, पाप्यांचा नाही. आपल्या कार्यक्रमाद्वारे आम्ही याबद्दल अधिक विस्ताराने सांगत आहोत आणि त्यापूर्वी ऐका हे भावगीत.
आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तुझी स्तुती करीत, तुझी प्रशंसा करीत, तुला सर्व आदर मान सन्मान देत आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. तूच प्रभू आमच्या स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहेस. तू आमची निर्मिती केलीस, आजपर्यंत तूच आम्हाला सुरक्षित ठेवलेला आहेस. आमची तू मदत कर की आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहावे, सत्यनिष्ठ राहावे, तुझ्यावर विश्वास ठेवून आपलं जीवन तुझ्या गौरवाकरिता आम्ही खर्च करावं. पवित्र प्रभू, आमच्यातील अनेकांना वेगवेगळे भयंकर असे शारीरिक विकार आहेत. तू आपला सामर्थ्य हात पुढे करून आम्हाला स्पर्श कर आणि आमच्या सर्व विकारांना दूर कर, आरोग्य लाभू दे. आमच्या जीवनाचा उपयोग तू आपल्या सेवेकरिता आणि गौरवाकरिता करून घे. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव. जे आज निराश आहेत त्यांना तू आपली शांती पुरेव. हे वचन आमच्याकरिता आशीर्वादाचं असं होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील यशया या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 20व्या अध्यायाच्या 2 वचनापर्यंत आम्ही आपले अध्ययन संपवलेले आहे. 2 वचनाचं स्पष्टीकरण मी पुन्हा एकवार आपणाला देत आहे. हे वचन आहे, त्यावेळी अमोझाचा पुत्र यशया याच्याद्वारे परमेश्वर म्हणाला, जा आपल्या कमरेचे गोंडताट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ. त्याने तसे केले, तो उघडा व अणवाणी चालला. यशयाला इस्रायलासमोर एक ताकीद म्हणून जिवंत दाखला बनायचे होते. इजिप्तबरोबर इस्रायल जी युती करण्याचा विचार करीत होते त्याविरुद्ध सावधगिरीचा इशारा देण्याकरिता त्याला काही अभिनय करायचा होता. कदाचित यशयाला वस्त्रहीन अशा स्थितीत जायला लावण्यात आले असावे. पर्वत्य देशांमध्ये वस्त्र परिधान करणे रीतीनुसार अगदी आवश्यक होते आणि वस्त्रहीन असणे ही गोष्ट ते लोक इतके किळसवाने समजत असत की कोणी तसे फिरत असले तर काहीतरी विचित्र विलक्षण आहे असे समजल्या जाई. सकाळचा झगा यशयाने काढून टाकावा असे त्याला सांगण्यात आले. अर्थातच यामुळे लोकांचे संदेष्टाकडे पटकन आणि धक्कादायक रीतीने लक्ष आकर्षिले जाणार होते आणि यामुळे लोकांना आपला मुद्दा समजावणे यशयाकरिता शक्य होणार होते. डेलिटश यांच्या मते यावेळेला यशयाला असे करण्याचा जो आदेश देण्यात आला होता तो नैतिक सभ्यतेला विरोध करणारा नसून सर्वसाधारण रीतीला विरोध करणारा होता. कदाचित या अभिनयाच्या आदेशाने तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. प्रभू परमेश्वराने आपले मुद्दे लोकांकरिता स्पष्ट करण्यासाठी ते त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी अशा अनेक माध्यमांचा उपयोग केला आणि या ठिकाणी एका माध्यमाविषयी आपण वाचले. कोणाला वाटेल की अभिनय तर केवळ मानवाचा एक विशेष हक्क आहे, पण त्याने हे लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक चांगली देणगी देवापासून आहे आणि तिचा उपयोग जोपर्यंत देवाच्या गौरवाकरिता त्याच्या राज्याच्या वाढीकरिता केला जातो तोपर्यंत ती कला किंवा देणगी विकृत बनत नाही. यशयाला मिळालेला देवाचा आदेश हा देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता होता. अशातच एका पाश्चात्य गायकाची जीवनगाथा मी वाचली. त्या गायकाच्या पोशाखावरून वाढवलेल्या केसांमुळे तो एखादा अत्याधुनिक देवहीन तरुण असावा असे विश्वासणाऱ्यांना सुरुवातीला वाटत असे व त्याला देवाच्या कार्यात मदत करण्यासाठी ते नाखुश असत. परंतु त्याच्या या वेश व केशभूषेमुळे तो अनैतिक जीवन जगणाऱ्या हिंसक प्रवृत्तींना वाव देणाऱ्या गुंडागिरी व दहशतवादाचा वापर करणाऱ्या तरुणांमध्ये देवाचे कार्य करू शकत आहे. त्याच्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमांद्वारे तो सैतानाकडे आकर्षिल्या गेलेल्या तरुण तरुणींना ख्रिस्ताच्या जीवनदायी मार्गाकडे वळवत आहे. त्याची अत्याधुनिक वेशभूषा ही नशाबाजी व गुंडगिरी करणाऱ्या तरुणांना देवाचा संदेश द्यायला त्याचे सहाय्य करते. यशया, एहेस्केल, होशे या सर्व संदेष्टांच्याद्वारे परमेश्वराने त्या काळात जसा संदेश दिला तसा तो आजही आपल्या लोकांद्वारे आमच्यातल्या हरवलेल्यांपर्यंत संदेश पोहोचवत आहे. आता यशयाच्या त्या कृतीद्वारे परमेश्वर इस्रायली लोकांना काय सांगत आहे ते आपण 3 वचनात वाचूया. तेव्हा परमेश्वर म्हणाला, 3 वर्षेपर्यंत मिसर व कुश यास चिन्ह व विस्मय व्हावा म्हणून माझा सेवक उघडा व अनवाणी चालला. इजिप्त व कुश यांच्यामध्ये काय घडणार आहे हे दाखविण्याचे चिन्ह म्हणून यशया उघडा व अनवाणी असा इस्रायलात चालला. 4 वचन सांगतं की जसा अशूर राजा मिस्रातील बंदीवान व कुशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे यास उघडे अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी मिसर देश फजित व्हावा म्हणून घेऊन जाईल. या ठिकाणी संदेश हा आहे की ज्या देशाकडे इस्रायल मदतीसाठी पाहत आहे व त्याच्याबरोबर संगनमत करण्याचे योजित आहे त्या देशातल्या तरुणांची व म्हाताऱ्यांची अशी लज्जास्पद स्थिती होईल. जर इजिप्त व इथिओपिया म्हणजे कुश स्वतःचे रक्षण करू शकत नाही तर इस्रायल त्यांच्यावर कसा भरोसा ठेवू शकतो. या दोन्ही राष्ट्रांवर अशूरचा राजा सरगोन यांनी कब्जा केला आणि यशयाने विदित केलेले या राष्ट्रांविषयीचे लज्जास्पद भविष्य खरे ठरले. या ठिकाणी एक गोष्ट आम्ही समजून घ्यायला हवी की आम्ही एखादे राष्ट्र असू, राज्य असू किंवा एक व्यक्ती असू, आम्ही आमच्या सहाय्याकरिता आमच्या संकटाच्या वेळेस आमचा खरा मदतगार प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडेच वळायला हवे. स्तोत्रकर्त्याने ही गोष्ट अनुभवली होती म्हणून 146व्या स्तोत्राच्या 3-5 या वचनांमध्ये तो आम्हाला सांगतो. स्तोत्रसंहिता 146:3-5 वचने. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्यास याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. श्रोत्यांनो, प्रत्येक व्यक्तीच्या, राष्ट्राच्या, संघटनांच्या स्वतःच्या अशा मर्यादा आहेत आणि तुम्हाला मदत करावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असली तरी ते त्या मर्यादांमुळे तुमची आवश्यक ती मदत करू शकणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मानवाचे, संघटनांचे, राष्ट्रांचे जीवन मर्यादित आहे, क्षणभंगूर आहे. ते तुमची कोठवर व कशी मदत करतील? परमेश्वरावर सर्व प्रसंगी प्रार्थना करून विश्वास ठेवून विसंबून राहण्यात हित आहे, कारण तोच आमच्या संकट समयी आमचे सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. एका विश्वासणाऱ्या विधवेबरोबर मी बोलत होते. तिला विधवा होऊन आता 8.5 वर्षे झालेले आहेत. ती मला म्हणाली, ज्यावेळेस माझे पती मला सोडून गेले त्यावेळेस प्रभू येशूने मला आपल्या कुशीत घेतले. आता तोच माझा खरा आधार आहे. त्याच्यावर मी टेकते. उजवीकडे, डावीकडे, समोर व मागे मी सतत त्याच्यावरच टेकत राहते. प्रभू येशूने मला सर्व बाजूंनी घेरले आहे, आधार दिला आहे. मी कधी पडणार नाही. खरोखर श्रोत्यांनो, किती सुंदर साक्ष आहे ही. आम्ही क्षणभंगूर मानवावर मदतीसाठी टेकायला नको आहे, त्याच्याकडून सहाय्याची अपेक्षा करायला नको आहे. तर जो आमचा पिता, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, प्रभुदेव, याच्यावरच केवळ भरोसा ठेवायला हवा. तोच आमची ख्रिस्ताच्या पवित्र नावात मारलेली हाक ऐकतो व तोच आमच्या सहाय्यास सदा सिद्ध असतो. आता आपण 21व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करीत आहोत. येशायाने 11 न्यायदंडांचे भविष्य विदित केलेले आहे. या अध्यायात आपण बाबिलोन, एदोम व अरबस्तान यांच्यावरील 7, 8 व 9 क्रमांकाच्या न्यायदंडाचा अभ्यास करणार आहोत. हे न्यायदंड स्पष्ट अशा चिन्हांद्वारे विदित करण्यात आले आहेत. मध्यान्हाच्या सूर्याप्रमाणे ही चिन्हे त्या काळातल्या लोकांकरिता स्पष्ट असावीत असे मला खात्रीने वाटते. येशायाच्या काळातल्या लोकांना ही प्रतीके नक्कीच समजली असतील. या अध्यायातील राष्ट्रे आमच्याकरिता अगदी स्पष्ट नाही, त्यामुळे पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांमध्ये त्यांच्या अर्थाविषयी भिन्न मते आहेत. ती राष्ट्रे बॅबिलोन, एदोम व अरबस्थान ही आहेत आणि प्रत्येक राष्ट्राचा वेगळा असा विचार या अध्यायामध्ये करण्यात आलेला आहे. ही सर्व राष्ट्रे इस्रायलाचे शत्रू किंवा होऊ घातलेले शत्रू होते. यापैकी प्रत्येकाने देवाच्या लोकांवर एक विशिष्ट असे दुःख लादले आणि वेळ येताच त्यांचा न्याय करण्यात आला. हा अध्याय पवित्र शास्त्रातला एक दुर्लक्षित उतार आहे. मला आपण सांगा की या अध्यायावर आपण कधी उपदेश ऐकला आहे काय? आणि तो ऐकला असला तर कधी ऐकला होता? माझी अशी कल्पना आहे की येशायाच्या 21व्या अध्यायावर तुम्ही कधी उपदेश ऐकला नसेल. या अध्यायाविषयी विशेष गोष्ट ही आहे की त्यामध्ये प्रतीकांचा वापर करण्यात आला आहे. मी पवित्र शास्त्राच्या शब्दशः अर्थावर विश्वास ठेवते, परंतु जेव्हा प्रतीके वापरल्या जातात तेव्हा त्यांच्याद्वारे वास्तवतेचे प्रदर्शन होते. ही एक महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला हवी. 21वा अध्याय पहिलं वचन वाचूया. समुद्रालगतच्या रानाविषयीची देववाणी, दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते. श्रोत्यानो, समुद्रालगतचे रान हा एक विलक्षण शब्द आहे. आपण पाण्याचा कोरडेपणा किंवा पाणी किती कोरडे आहे असे म्हणावे तसा तो शब्द आहे. जर तुम्ही हा उतारा पुढे वाचला तर त्याच्या 9व्या वचनामध्ये देशाचे नाव दिलेले तुम्हाला आढळेल. बाबेल पडला हो पडला असे त्या वचनात म्हटले आहे. बाबिलोन एक जागतिक शक्ती बनण्यापूर्वी तिच्या नाशाचे भविष्य विदित करण्यात आले होते. आपण ते अभ्यासले आहे. येशायाच्या 13 व 14 या अध्यायातील पहिला न्यायदंड बाबिलाविषयी होता. बाबिलोन इतका भयप्रद व भीतीदायक बनला होता आणि पवित्र शास्त्रात इतक्या वेळेला त्याविषयी सांगण्यात आले की आता त्याच्या नाशाविषयीचे अधिक भविष्य येथे विदित करण्यात आले आहे. देवाविरुद्ध संघटित बंड जिथे पहिल्यांदा करण्यात आले ते ठिकाण बाबेलचा बुरुज होय आणि ते परमेश्वराविरुद्धच्या शेवटच्या बंडाचा बालेकिल्ला आहे. याविषयी आम्हाला प्रगटीकरणाच्या 17व्या व 18व्या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे. 17व्या अध्यायात धार्मिक बाबिलोनाचे वर्णन आहे आणि 18व्या अध्यायात व्यापार विश्व असलेल्या बाबिलोनाचे वर्णन आहे. समुद्रालगतचे रान हा विरोधाभास असलेला शब्द आहे. बाबिलोन हे शहर युफ्रेटिस नदीच्या किनाऱ्यालगत मोठ्या वाळवंटी मैदानावर वसलेले होते. नदीलगत खोदलेल्या कालव्यांमधून बाबिलोनास पाणीपुरवठा करण्यात येई. या देशाचे वर्णन इर्मयाने केले आहे. इर्मयाचे पुस्तक 51 अध्याय आणि 13व वचन सांगतं, हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणाऱ्या समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे. रान आणि समुद्र या गोष्टी सहसा एकत्र न आढळणाऱ्या आहेत. या ठिकाणी त्यांचे एकत्रित असणे विचित्र वाटते. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहानाने असे समुद्र व रान यांचे एकत्रीकरण केले आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 17:3 लिहितो, मग मी आत्म्याने संचारलेला असताना त्याने मला रानात नेले. तो देव निंदात्मक नावांनी भरलेल्या 7 डोके व 10 शिंगे असलेल्या किरमिची रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री दृष्टीस पडली. याच रानामध्ये योहानाला रहस्यमय बाबिलोन शहर आढळले. तो प्रगटीकरणाचे पुस्तक 17 अध्याय आणि 1व्या वचनामध्ये सांगतो, नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन मजबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे म्हणजे बहु जलांवर बसलेली मोठी कलावंतीन हिचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवितो. रानामध्ये योहानाने बहु जले पाहिली. ही दोन्ही वचने प्रतिकात्मक आहेत, पण ती एकाच नमुन्याची आहेत आणि तशीच आपण इर्मयाच्या पुस्तकात पाहणार आहोत. श्रोत्यानो, बाबिलोन ही नगरी तिच्या सर्व दिमाग व डाम डोलासह आणि तिच्या मूर्तीपूजेच्या उगमासह आणि तिच्या खोट्या धर्मासह रानातल्या मृगजळाप्रमाणे होती. ही गोष्ट विलक्षण आहे, होय ना? ती समुद्रालगतचे रान होती. ती एक चांगले ठिकाण नव्हती. वाळवंटातील झरा अशी ती नगरी नव्हती, तर ती मूर्ती व खोट्या धर्माने व्याप्त झालेली नगरी होती. त्या ठिकाणी लोकांच्या आत्म्याकरिता जीवनदायी पाणी मिळत नव्हते. हीच गोष्ट प्रत्येक उपदेशकाने, पाळकाने, रेडिओवरच्या प्रचारकाने, मंडळीच्या प्रत्येक सभासदाने लक्षात घ्यायला हवी. मी किंवा माझी मंडळी जीवने पाणी देणारा झरा आहे की मी समुद्रालगतचे रान आहे? प्रिय श्रोत्यांनो, आज असे अनेक आकर्षक संप्रदाय सर्वत्र भूछत्रासारखे उगवलेले दिसतात. ते ख्रिस्ताचे नाव घेतात खरे, पण त्यांच्यामध्ये अनैतिकता हेच मूलभूत तत्व असते. ते सर्व प्रकारची मूर्तीपूजा व वासनायांचे माहेर असते आणि या दिमागदार वाटणाऱ्या संप्रदायाच्या जाळ्यात अनेक निरपराध भोळे जीव अडकतात. त्या बाबिलोनाचा परमेश्वर धिक्कार करतो आणि तो त्या नगरीविरुद्ध न्यायदंडाची घोषणा करतो. दुसरे वचन पुढे सांगते, मला कष्टप्रद दृष्टांत प्राप्त झाला आहे. लुटारू लुटीत आहेत, ठग ठगबाजी करीत आहे. हे एलामा चढाई कर, हे मादया वेढा घाल, त्याच्यामुळे टाकीत असलेले सर्व उसासे मी थांबवितो. परमेश्वराने मेदय व पारस या दोन राष्ट्रांना त्या शहराचा नाश करण्याचा आदेश दिला. हे एलामा चढाई कर, हे मादया वेढा घाल. नेमकी हीच गोष्ट घडली. आक्रमणाच्या आधी परमेश्वराने हे भविष्य यशाद्वारे विदित केले. 3 आणि 4 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं, हे पाहून माझ्या कमरेस कळा लागल्या आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत. मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही. मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही. येव घातलेल्या विध्वंसाच्या जाणीवेने यशया भावनावेश झाला आहे. तो कळवळला आहे. या ठिकाणी देवाचे हृदय किती कळवळ्याने भरलेले आहे ते आम्हाला दिसते. इतक्या भयानक शत्रूला शिक्षा करण्याची त्याची इच्छा नाही, तर त्याच्यावर दया दाखविण्याची त्याची इच्छा आहे. इर्मयाप्रमाणे या ठिकाणी देवाचे प्रेम येथे स्पष्ट दिसत आहे. देवाच्या न्यायदंडाविषयी कोणी आनंद करू शकत नाही. परमेश्वर म्हणतो की त्याचा न्याय हे त्याचे एक अनोळखी किंवा विलक्षण कार्य आहे. प्रिय श्रोत्यांनो, तुमचा न्याय करावा अशी त्याची इच्छा नाही, तर तुमचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तो राष्ट्रांचाही न्याय करू इच्छित नाही, पण त्याविषयीची निवड राष्ट्रांनाच करावयाची आहे. हा कार्यक्रम रोज आणि रोज आपणासमोर आम्ही सादर करीत आहोत, कारण प्रभुदेव तुमच्यापैकी प्रत्येकावर प्रीती करतो. आमच्या या कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात त्याने आपणाविषयी मोठी प्रीती व कळवळा ठेवला आहे. हे मी तुमच्याशी तोंड देखले बोलत नाही, तर कळवळून तुमचे आर्जव करून सांगते की आज तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याविषयी तुमच्याकरिता दुःखी आहे. तो तुमच्यावर दया करू इच्छितो. तो तुमच्यावरचे आपले प्रेम व्यक्त करू इच्छितो. तुम्ही त्याच्याकडे वळावे व त्याने तुमच्यावर दया करावी याची तो मोठ्या धीराने वाट पाहत आहे. परंतु श्रोत्यांनो, एक दिवस ही वेळ समाप्त होणार आहे, म्हणून आजच गंभीरपणे विचार करा आणि निर्णय घ्या. बाबिलोन नगरी मूर्तीपूजेने भरलेली आणि खोट्या धर्माने चालणारी असल्यामुळे तिचा नाश करण्यात येणार होता. आता आपण त्या संदर्भात 21 अध्याय आणि 5 वचन वाचूया. ते मेजवानीची तयारी करतात, ते पहारेकरी ठेवतात, खातात पितात, सरदारहो उठा, ढालीस तेल लावा. दानियल संदेष्टाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बाबिलोनाच्या नाशाचे हे वर्णन जणू चक्षु वैरसत्यम किंवा स्वतः कोणी डोळ्यांनी पाहिल्यासारखे आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की ही गोष्ट घडण्याच्या 200 वर्षे आधी ती विदित करण्यात आली होती. बेलशस्सर मेजवानी करीत असताना मेदी सेनापती गोब्रियास ह्याने शहरातून वाहणाऱ्या नदीला वळवून शहराच्या वेशी खालून नदीच्या कोरड्या पात्रातून शहरावर हल्ला केला. त्याने अतिशय आश्चर्यकारक व धक्कादायक रीतीने शहर ताब्यात घेतले. यशयाच्या पुस्तकात याच घटनेविषयी परमेश्वराने भविष्य नोंदलेले आहे. यशयाचे पुस्तक 21 अध्याय 8-9 वचने सांगतात, तो सिंहनाद करून म्हणाला, प्रभू मी बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढतो, तर पहा पायदळ जोडी जोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत. ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला, त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडिल्या. शहराच्या बुरुजावर पहारा देणारा पहारेकरी शहरातल्या लोकांना जे त्याने पाहिले ते सांगतो. तो त्यांना सांगतो की मी रानाकडे नजर टाकून पाहिले तर मला पायदळ व जोडी जोडीने चालणारे घोडेस्वार दिसले आहेत. हे लोक निरोप्य आहेत. बाबिलोन शहर पडल्याचा निरोप त्यांनी आणला. पहारेकऱ्याने बाबिलोनाच्या राजाला निरोप दिला की बाबिलोन शहर पडले आहे. त्या संदर्भात आम्हाला इर्मियाचे पुस्तक 51 अध्याय 31-33 वचने सांगतात, बाबिलोनाच्या सर्व घडीव मूर्ती जमिनीवर पडून फुटल्या. हे दुःखाचे आणि सुटकेचे चिन्ह आहे, कारण बाबिलोन हे सर्व मूर्तीपूजेचे उगम स्थान होते. 10 वचनात पुढे सांगण्यात आले आहे, हे माझ्या मळलेल्या माझ्या खळ्यातल्या धान्या, इस्रायलाचा देव सेनाधीश परमेश्वर याचकडून जे मी ऐकले ते मी तुम्हास कळविले आहे. श्रोत्यांनो, हंगामाचा समय न्यायनिवाड्याचा समय आहे. लक्षात घ्या की आपण अभ्यासत असलेला हा उतारा प्रतिकात्मक आहे. प्रभू येशूने योहान कृषुवर्तमान 4:35 म्हटले, 4 महिन्याचा अवधी आहे मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा मी तुम्हास म्हणतो, आपले डोळे वर करून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. प्रभू येशूने नियमशास्त्राच्या युगाच्या समाप्तीच्या वेळेस हे उद्गार काढले. इस्रायलाजवळ 1500 वर्षे नियमशास्त्र होते आणि आता इस्रायलावर न्यायदंडाचा प्रसंग येणार होता. हंगाम हा न्याय निवाड्याचा समय आहे. परमेश्वराने इस्रायलात आपले संदेश जे ठेवले आणि त्यांच्याद्वारे त्याने पुढे होणाऱ्या गोष्टी स्वतःच्या इच्छा स्वतःच्या योजना विदित केल्या, यासाठी की लोकांनी देवाची ताकीद लक्षात घ्यावी, आपल्या पापांपासून मागे वळावे, परमेश्वराला अनुसरावे आणि आपल्यावर येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून स्वतःचा बचाव करावा. या गोष्टी त्याने केवळ त्याच्या लोकांसाठीच केल्या नाहीत, तर यहुदी तर लोकांकरिताही केल्या, पण दुर्दैवाने फार कमी लोकांनी परमेश्वराच्या सूचनेवर गंभीरपणे विचार केला. आपण आता एदोमावर येणाऱ्या न्यायदंडाचे भविष्य वाचूया. 21 अध्याय 11 वचन, दुमाविषयीचे देववाणी, सेईराहून मला शब्द ऐकू येतो की जागल्या रात्र किती झाली. या वचनातील दुमा हा एक प्रतिकात्मक शब्द आहे. गर्भितार्थ व्यक्त करण्यासाठी यशयाने काही विशेष शब्द प्रयोग केले आहेत. त्याने लोकांना संदेश देण्याकरिता शब्दांचा उपयोग केला. दुमा म्हणजे येदोम. त्यातील अ हे अक्षर त्याने काढून टाकले आणि मग दोम किंवा दुमा हा शब्द उरला. त्याचा अर्थ मौन असा होतो किंवा त्याला नीरव शांतता असेही म्हणता येईल. आजही येदोमची भूमी स्मशान शांततेने भरलेली आहे. यशयाला हाच अर्थ येथे दाखवून द्यायचा होता. सेर या शब्दाचा अर्थ ओबड धोबड किंवा केसाळ असा होतो. एसाव हा सेराचा पहिला रहिवासी होता. तो केसाळ होता आणि तो सेर पर्वतात राहत होता. सेर या शब्दाचा अर्थ वादळ असाही होतो. वादळाने उद्ध्वस्त केलेली ती सेराची भूमी होती. किती सुंदर रीतीने यशयाने शब्द प्रयोग केले आहेत. वादळ व शांतता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. स्पष्ट आहे की या ठिकाणी एदोम हे राष्ट्र अभिप्रेत आहे. या वादळ व शांततेच्या भूमीतून एक हाक ऐकू येते की जागल्या रात्र किती झाली किंवा अजून किती रात्र शिल्लक आहे. देवाचा नीतिमत्वाचा सूर्य आपल्या पंखांमध्ये आरोग्य घेऊन उगवेल तेव्हा देवाचे गौरव प्रगट होईल. त्या गोष्टीला अजून किती वेळ आहे. या प्रश्नावर पहारेकऱ्याने जे उत्तर दिले ते आपण 21:12 वाचूया. जागल्या म्हणाला, पहाट होत आहे, रात्रही होणार. तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा, परत या. लक्षात घ्या श्रोत्यांनो की सकाळ व रात्र दोन्ही येणार आहेत. जे काहींसाठी गौरव असेल ते काहींकरिता नाश असणार आहे. देवाच्या लोकांकरिता जो प्रकाश असणार आहे तोच अदोमाकरिता रात्र असणार आहे. अदोमी म्हणजे देवाला नाकारणारा दैहिक मनुष्य होय. याही वचनामध्ये देवाने लोकांना आपल्याकडे परत येण्याचे आमंत्रण दिले आहे, पण ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलेले दिसत नाही. श्रोतनो, आज सुद्धा ही स्थिती आहे. अनेक लोक आहेत जे परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारित आहेत, ख्रिस्तामध्ये तारणाचा अनुभव प्राप्त करून घेत आहेत, परंतु अनेक आहेत जे ख्रिस्ताला नाकारून स्वतःकरिता नाश ओढून घेत आहेत. आज सुद्धा आपल्याजवळ वेळ आहे की आपण निर्णय घ्यावा आणि ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो, हजारोंच्या संख्येनं आम्हाला आपली पत्र मिळतात. याचा अर्थ आपल्याला हा कार्यक्रम खूप आवडतो आणि तो लक्ष देऊ देखील आपण ऐकता. याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर आम्हाला लिहा किंवा कुणाकडून पत्र लिहून पाठवा. पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तर पुन्हा भेटूया याच वेळी. आपला निरोप घेण्याची परवानगी द्या. तोपर्यंत नमस्कार.